आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप. बिहार निवडणुकीत अपयशाच्या भीतीनं राहुल गांधी यांचं वक्तव्य असल्याची भाजपाची टीका. नागपूर जिल्हा 27 नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांची माहिती. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध आयोजन. नागपुरात काढण्यात आली शोभायात्रा. आणि नागपूरच्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहाराचा 26वा वर्धापन दिन कामठेत मोठ्या उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केलेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत 25 लाख बनावट मतदार तयार करण्यात आले असा गंभीर आरोप गांधी यांनी केला. यावेळी एकाच छायाचित्राच्या नावासमोर वेगवेगळी नावं असल्याचं गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं. तसंच दुबार मतदार आणि मतदारांचे चुकीचे पत्ते मतदार यादीत नोंदवले गेल्याचा आरोप केला. दरम्यान बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातल्या बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याचं टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतचोरी करत सरकार चोरत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सेवाग्राम इथं ते बोलत होते. राहुल गांधी यांनी हरियाणातील मतचोरीचे ठोस पुरावे देशासमोर मांडले असूनही निवडणूक आयोग त्याची दखल घेत नसल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील सपकाळ यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भात निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.
राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केलेल्या नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक तयारीची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ठिकाणी गोतुरपडेचे इलेक्शन होत आहे. यामध्ये जवळपास 374 क्रमांक आहे. 546 सदस्य संख्येचे निवडणुकीला पार पाडणार आहे. त्यानंतर 27 अध्यक्ष पदांसाठी इलेक्शन होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 732,132 मतदार राहील याच्यामध्ये. त्यानंतर जवळपास 891 मतदान केंद्र याच्यामध्ये आहे. 27 निवडणूक निर्णय अधिकारी आहे. 27 अतिरिक्त एआरओ याच्यामध्ये राहील. आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास 4,500 ते 5,000 निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पार्ट घेणार आहे. या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य PUCU सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याचं एक्युरेसी झालेलं आहे. त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातनी सगळे एआरओ आरओ सगळी टीम तयार आहे.
या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगानं 1,078 कंट्रोल युनिट आणि 2,158 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या निवडणुकीकरिता मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी 1 जुलै 2025 रोजी उपलब्ध करून दिलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये दुबार आली आहेत त्यांना एकाच ठिकाणी एकाच वार्डामध्ये मतदान करता येईल. त्यांच्याकडून तसं हमीपत्र भरून घेण्यात येईल असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर ग्रामीणचे पोलीस आयुक्त डॉ हर्ष पोद्दार, नगरपालिका प्रशासन जिल्हा सह आयुक्त विनोद जाधव उपस्थित होते. हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी महत्वाची भूमिका बजावते असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. नवी दिल्ली इथं 8व्या भारत जपान हिंद प्रशांत मंचाला ते संबोधित करत होते. गेल्या काही दशकांमध्ये या दोन्ही देशांमधली भागीदारी आणखी मजबूत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांनी आपापल्या बलस्थानांचा योग्य वापर करण्याचं आव्हान करताना ते म्हणाले,
The India-Japan partnership must focus on leveraging our strengths, bolstering our supply chains, and investing in artificial intelligence, semiconductors, critical minerals, clean energy, and space. As two major democracies and maritime nations, India and Japan have a larger responsibility towards the Indo-Pacific. The Indo-Pacific Oceans Initiative, where Japan co-leads the maritime trade, transport, and connectivity pillar, has the potential to advance our contributions.
नुकत्याच झालेल्या पूर्व आशिया परिषदेत जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांच्याशी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा तपशीलवार आढावा घेण्यावर एकमत झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात VNIT नागपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात 6-7 नोव्हेंबर दरम्यान कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम, मशीन लर्निंग आणि सिग्नल प्रोसेसिंग मधील पॅराडिम बदलांवरील 4थी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे. या परिषदेकरता जगभरातून तब्बल 296 शोध निबंध प्राप्त झाले असून त्यापैकी 125 निवडक निबंध सादर केले जाणार आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज 556वी जयंती साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सहिष्णुता या मूल्यांची शिकवण देतं. प्रत्येकानं गुरु नानक देव यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावे आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करावं असं आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या संदेशात केलं. गुरु नानक देवांचं जीवन आणि संदेश मानवतेला चिरस्थायी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान गुरु नानक जयंतीनिमित्त देशभरात लंगर, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या 556व्या प्रकाश पर्व निमित्त नागपुरातील जरीपटका स्थित श्री कलगीधर सत्संग मंडळ द्वारा झाकेसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ नितीन राऊत, माजी आमदार डॉ मिलिंद माने, राजे मुधोजी भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संगत, पूजा अर्चना आणि आरती श्री गुरुग्रंथ साहिबच्या समोर करण्यात आली. अर्दास केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. शहराच्या जरीपटका भागात ही शोभायात्रा काढण्यात आली. जागोजागी याचं नागरिकांच्या वतीने फटाके फोडून, रांगोळी काढून, पुष्पवृष्टी करून, पूजा करून स्वागत करण्यात आलं. कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त वैभवशाली आणि शांततेचं प्रतीक असलेल्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहाराचा 26वा वर्धापन दिन कामठीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जपान इथून आलेल्या भिक्षू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना आणि धम्मदेशना आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख आणि ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅडव्होकेट सुलेखा कुमारे उपस्थित होत्या. मोठ्या संख्येनं नागरिकांनी या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होऊन बुद्धवंदनेत भावपूर्ण सहभाग नोंदवला. वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण रंगत प्राप्त झाली आहे. अमरावती इथं आयोजित 3रा परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच गांधी का मरत नाही या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखेडे यांची निवड झाली आहे. अमरावतीच्या परिवर्तन प्रबोधिनी या संस्थेनं 20 आणि 21 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केलं असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं या संमेलनासाठी अनुदान दिलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप. बिहार निवडणुकीत अपयशाच्या भीतीनं राहुल गांधी यांचं वक्तव्य असल्याची भाजपाची टीका. नागपूर जिल्हा 27 नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची माहिती. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध आयोजन. नागपुरात काढण्यात आली शोभायात्रा आणि नागपूरच्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहाराचा 26वा वर्धापन दिन कामठीत मोठ्या उत्साहात साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.